फलाशक्ती जर धरून कर्म केलं तर कर्ता लिप्त होतो, त्या कृतीशी अगदी अडकलेला असतो, आणि फलाशा जर धरली नाही, फलाशा सोडून कर्म करणारा असतो तो त्या कृतीपासून देखील अलिप्त राहतो. अर्थात कर्म करणारी जी देहमनबुद्धी आहे त्या देहमनबुद्धीपासूनही तो अलिप्त राहायला शिकतो, कालांतराने तो अलिप्त होतो. आणि देहमनबुद्धीपासून जो आपल्या स्वतःला वेगळं काढू शकतो तो आपलं स्वरूप सच्चिदानंद आहे हे आज ना उद्या साधना करता करता याच जीवनामध्ये जाणण्याची शक्यता आहे. म्हणून सात्विक यज्ञामुळं तो परमार्थिक यज्ञ म्हणजे परमात्म्याला जाणणं अशा प्रकारचा यज्ञ देखील त्याच्या जीवनामध्ये घडतो. मी माग याच्यावर केलेलं जे प्रवचन या श्लोकावर ते जवळपास 3 आठवड्यापूर्वी केलं. दरम्यानच्या काळात नागपूरला मी गेलो, त्या दरम्यान 2 प्रवचनं झाली नाहीत, मग तिसरा चौथा बुधवार असल्यामुळे परत प्रवचन झालं नाही. या महिन्यात मागच्या महिन्यात 5 बुधवार आले, त्यामुळे बुधवारी परत सुट्टी होती. म्हणजे महिन्यांनी हा श्लोक आपण परत उच्चारतो आहोत. तिसऱ्या अध्यायामध्ये जी यज्ञ संकल्पना सांगितली त्याच्यामध्ये अक्षर अशा ब्रह्मापासून सगळं विश्व कसं निर्माण झालं ते भगवंतांनी सांगितलं. आणि तात्पर्य म्हणून या सगळ्या प्रक्रियेचं तात्पर्य म्हणून जर अक्षर ब्रह्मापासून यज्ञद्वारा भूतमात्र होत असतील तर भूतमात्रांनी यज्ञद्वारा अन्य भूतमात्रांची समाजाची परिसराची सेवा करणं हे आवश्यक आहे असं मी म्हटलं. तसंच भूतमात्र देखील यज्ञद्वारा अक्षर ब्रह्माशी एकरूप होऊ शकतात. यज्ञद्वारा भूतमात्रांनी म्हणजे आपण अन्य मानवांची सेवा करणं यांनी समाजधारणा होते, हा सात्विक यज्ञच आहे. आणि समाज एका नैतिकतेच्या उत्तम चौकटीवर सुस्थिर असणं ही समाजाची देखील गरज आहे आणि व्यक्तीचीही गरज आहे, नाहीतर अनाचाराने गोंधळ निर्माण होऊ शकतो. तसंच व्यक्तींनी यज्ञद्वारा परमात्म्याला प्राप्त करणं याकरता मनुष्य देह मिळालेला आहे. मनुष्य देह जो मिळाला तो काय जसा आपल्याला माहितीये की आपण कसे पुढे जातो, रांगता देखील येत नव्हतं, चालता देखील येत नव्हतं, इथपासून आपल्याला तयार करत करत शाळा शिक्षण काय जे असेल ते नोकरी उद्योग धंदा पैसे भोग आयुष्य संपून जाणं एवढ्याच करता जीवन मिळालेलं नाहीये. आपल्याला जे जीवन मिळालेलं आहे ते या जीवनामध्ये अजून काहीतरी अर्थ नक्की भरलेला आहे. शाश्वत सुख समाधान आनंद प्रेम तृप्ती शांती ही जीवनाची मूल्ये आहेत. आणि आपलं हे सगळं आधी वर्णन केलेलं जे जीवन आहे ते जीवन जगत असताना हे आनंद प्रेम शांतीचं जीवन देखील प्राप्त होणं म्हणजे परमार्थ आहे, बाकी दुसरं तिसरं काही नाही. म्हणून एका बाजूने समाजधारणा यज्ञद्वारा उत्तम समाजधारणा, आणि उत्तम आणि शांत अशी जर समाजधारणा असेल तर त्या समाजातल्या व्यक्तींना ज्यांना परमात्मा प्राप्त करायचा आहे त्यांना शांतपणाने आपलं जीवन जगता येणं शक्य आहे, साधना करता येणं शक्य आहे. म्हणून यज्ञाचे दोन्ही उद्देश आहेत. आणि सात्विक यज्ञाचा मुख्यतः उद्देश व्यापक अर्थाने पाहायचं झालं तर समाज सुस्थिर होणं हा आहे. आणि व्यक्तीच्या दृष्टीने जर उद्देश पाहायचा झाला तर सात्विकतेच्याही पलीकडे गुणातीत जे सुख आहे ते सुख प्राप्त करणं हा उद्देश आहे. म्हणून फळाची इच्छा न धरता म्हणजे इहलोकातल्या आणि परलोकातल्या फळ ही मिळतच राहतात. कर्माला फळ चिकटलेलंच असतं. फळाची इच्छा न धरता म्हणजे फळ पूर्णपणाने सोडून कर्म करा असं भगवद्गीतेचं सांगणं नाही. एवढंच नाही तर फळ हे कर्माच्या बरोबरच येतं. कर्माच्या पाठोपाठ फळ हे मिळणारच असतं. फळ टाकता येत नाही. कर्माची जी दोन फळं सांगितलेली आहेत, एक बाह्य फळ जे कधीच टाकता येत नाही, बाह्य फळ आहे ते मानमरात गाड्या घोडे पैसा अडका बंगले जागा शेतीवाडी अशा पद्धतीने बाह्य फळ मिळतं. किंवा संपत्तीची हानी दारिद्र्य दुःख अपमान अशा प्रकारे बाह्य फळ मिळतं. तुमच्या कर्मानुसार मिळतं आणि ते मिळणारच. या फळाचा त्याग करता येत नाही, कोणालाच करता येत नाही. तुमचं कर्म ज्या बेतानी असेल त्या बेतानी ते कर्म आणि कर्माचं फळ हे बरोबरच तुमच्यापाशी येणार. कर्माला एक अंतरफळ आहे. ते अंतरफळ समाधान शांती आनंद प्रेम तृप्ती या अंगाने मिळतं. किंवा असमाधान अशांती दुःख कटकट वैताग या प्रकारे अंतरफळ मिळतं. आणि असं अंतरफळ मिळवत मिळवत तुमचं व्यक्तिमत्व बनतं. तुम्ही जर संतांचे चेहरे म्हणजे ज्ञानेश्वर महाराज पहा, स्वामीजींचा फोटो पहा, मूर्ती पहा, श्रीधर स्वामी महाराज पहा, गोंदोलेकर महाराज पहा, शंकराचार्य पहा, अंतरफळच बाहेर प्रगट होतं चेहऱ्यावर. आणि तुमच्या समोर एखादी व्यक्ती येते तुम्हाला समजतंच की ही कटकटी आहे. तिच्या डोळ्यातून समजतं, तिच्या बोलण्यातून समजतं. म्हणजे जे अंतरफळ आहे ते अंतरफळ बाहेर देखील जसंच्या तसं प्रगट होतं. एक 5-6 आनंदामध्ये उत्साहाने भरलेली अशी सगळी मंडळी एकत्र आली आणि हास्यविनोद करतायत अशा ठिकाणी एक व्यक्ती जर हुप्प होऊन बसलेली असेल, बोलत नसेल, डोळे थिजलेले असतील, विनोदाला हसत नसेल, तिचा सहभाग नसेल, तर बाकीच्यांवरही त्याचा परिणाम झाल्याखेरीज राहत नाही. ही जी व्यक्ती आहे या व्यक्तीची अंतरफळ काय आहेत हे नक्की लक्षात येतं. या कशाचाच त्याग जर करता येत नसेल तर भगवंत फलत्यागाची कोणती गोष्ट सांगतायत? काही टाकता येत नाही. तसं जर टाकता येत असतं तर फार सोपं असतं. म्हणून कर्मफळाचा मनानी त्याग करणं, मनानी ते नको असणं, नको असणं याचाही अर्थ मी देह मन बुद्धी नसून देह मन बुद्धीच्या बुडाशी चैतन्य स्वरूप असं माझं खरं स्वरूप आहे. आणि फळ अधिकाधिक देह मन बुद्धीपर्यंतच मिळतं, सुखाचं अथवा दुःखाचं. त्या दोन्ही फळापासून मी अत्यंत वेगळा आहे असं समजून घेऊन कायम शांत राहणं, समाहित राहणं, आत्मस्थ राहणं, स्वरूपस्थ राहणं याकरता फळाचा त्याग केवळ सांगितलेला आहे. एरवी फळाचा त्याग कोणालाच करता येत नाही। म्हणून इथं शब्द योजना देखील अफलाकांक्षी भी ही यज्ञ, फळाची आकांक्षा न धरता केलेला यज्ञ। त्याला फळ मिळणार आहे, त्यांनी फळाची आकांक्षा केलेली नाहीये। आणि हेच राजस व्यक्तीचं जर कर्म असेल तर फळ मिळेल तरच करेन, किती मिळेल तेवढं करेन। आणि फळ मिळणार नाही तर करणार नाही, जे करेन तेही जे आहे माझे गुण आहेत त्याच्यापेक्षा जास्त दंभपूर्वक मी करेन। दंभ ही अशी एक गोष्ट आहे, माझ्याकडे एक लेखक आणि व्यंगचित्रकार आलेले होते, फार पूर्वीची गोष्ट आहे, त्यांना दासबोधाच्या बाबतीत माझी काही मदत हवी होती। ते दासबोधाचा अभ्यास आणि संबंधित एक कार्य निर्माण करू इच्छित होते। ते अध्यात्म मंगलधाम मध्ये भेटले आणि मला त्यांचा फोन नंबर देऊन गेले, आपण एकदा भेटू म्हणाले, बोलू म्हणाले। तर मी म्हटलं की मला मोकळा वेळ झाला की मी तुम्हाला फोन करतो। त्या आठवड्यात मला पुष्कळ गडबड होती आणि मी त्यांना फोन केला, तर कोणीतरी फोन उचलला आणि मी सांगितलं मी मकरंद वझे बोलतोय, ते घरात नाहीयेत, ते कामात आहेत, ते बाहेर गेलेले आहेत, ते मीटिंग मध्ये आहेत, ते आता भेटणार नाहीत। इतके गोड बोलून माझ्याशी गेले, आदरपूर्वक वागून गेले। मी त्यांना चार फोन केले दोन दिवस, त्याच्या पुढच्या रविवारी परत अध्यात्म मंगलधाम मध्ये हजर, ते म्हणाले आपण फोन करणार होतात, मी वाट पाहिली। मी म्हणलं मी तुम्हाला चार पाच वेळेला फोन केला, तर तुम्ही बाहेर गेलात, घरात नाही आहात, कामात आहात, मीटिंग मध्ये आहात, असं कोणीतरी सांगत होतं। ते म्हणले तुम्ही काय सांगितलं? म्हणलं मकरंद वझे बोलतोय असं सांग, तुम्ही स्वामी मकरंदनाथ बोलतोय असं का नाही सांगितलं? जर तसं सांगितलं असतं लगेच फोन घेतला असता। आमच्या लेखक आणि व्यंगचित्रकार यांची अशी गोष्ट आहे की कोणाचाही फोन आला आणि लगेच आम्ही घेतला तर हा स्वस्त आहे असं लोकांना वाटतं, हा कधीही अवेलेबल आहे असं वाटतं। आम्हाला जरा दाखवायला लागतं की आम्ही फार बिझी आहोत, आम्हाला वेळ नसतो। मी म्हणलं ठीक आहे, आता मी परत तुम्हाला फोन करीन, आणि मग मी त्यांना परत फोन केलाच नाही। काम नसलं तरी देखील फार आपण कामात आहोत असं दाखवणं गरजेचं असतं, याला दंभ असं म्हणतात। मध्ये कोणीतरी माझी भेट मागितली, मोठी व्यक्ती होती, तर ज्या मधल्या व्यक्तीने हे केलं, मी म्हटलं अरे उद्याचं का नाही सांगितलंस? तर तो म्हणाला उद्याचं जर सांगितलं असतं तर मग तुमचं फार महत्व नाही असं त्यांना वाटलं असतं। मी असं म्हटलं की ते चार दिवस तर त्यांना अजिबात वेळ नसेल असं मला वाटतं। दंभ म्हणजे आपण आहोत त्याच्यापेक्षा वेगळं दाखवणं, आणि हा यज्ञ म्हणजे कर्म, यज्ञ म्हणजे दुसरं तिसरं काही नाही। स्वधर्मालाच यज्ञ नाव ज्ञानेश्वर महाराजांनी दिले, भगवंतांनी दिले। स्वधर्म जो बापा तो नित्य यज्ञ जाणपा, म्हणून मी वर्तता तेथ पापा संचारू नाही। आणि प्रत्येक यज्ञाचा एक विधी आहे, आई वडिलांची सेवा याचा काय विधी आहे? तुम्ही प्रेमाने बोलायचं, आदराने त्यांच्याशी वर्तन करायचं, त्यांना काय हवं नको असेल ते तुम्हाला खरं म्हणजे लगेच, पण वेळ झाल्यावर लगेच असं म्हणू असं द्यायचं, त्यांची चौकशी करायची, त्यांना काही कमी पडू द्यायचं नाही। हा विधीही आहे, हे कर्मही आहे। प्रत्येक यज्ञाचा एक विधी असेल। स्वामीजी सांगायचे की एका इन्स्पेक्टरला, पोलीस इन्स्पेक्टरला कोणीतरी ज्योतिषांनी सांगितलं की तुमचं सगळं चांगलं आहे, तुमचे जे माता पिता आहेत तर त्यांच्या आशीर्वादांनी तुमची भरभराट आहे, म्हणून रोज सकाळी आई वडिलांच्या पाया पडत जा. ते घरी आल्यावर त्यांनी फरमान काढलं की रोज मी उठेन तेव्हा माझ्या इथं तुम्ही उभे पाहिजेत, आपल्याला तुमच्या पाया पडायचंय. आई वडिलांची सेवा हा जर विधी असेल, आई वडिलांना नमस्कार करणं हा जर विधी असेल, तर अविधी काय असेल ते मी तुम्हाला सांगतोय. विधीहीन काय गोष्ट असेल ते मी तुम्हाला सांगतोय. पूजा करणं हा जर विधी असेल आणि तुम्ही बसवला असेल तो, तर रोज तेवढ्या विधीपूर्वक पूजा करणं काय जो असेल तो. कारण पूजा तुम्ही 5 मिनिटातही करू शकता, 10 मिनिटातही करू शकता, आणि वेळ असेल तर 1 तासही करू शकता. आणि कधीतरी 2 दिवसाची पूजा एका दिवसात उरकून दुसऱ्या दिवशी देवांना सुट्टीही देऊ शकता. कुठलीही गोष्ट विधी ठरवायचा त्याचा आणि विधीपूर्वक करायची तो यज्ञ होतो. ऑफिसमध्ये केलं जाणारं काम हे देखील यज्ञ होऊ शकतं आणि हा देखील अविधी असू शकतो. काही काही लोक आपण दिलेलं काम आणि शेजारची मंडळी करत असलेलं काम, म्हणजे आपल्या कामाकडे लक्ष, शेजारच्या कामाकडे लक्ष, तो किती वेळेला उठतोय तितक्या वेळेला आपण उठायचं, तो बसला की मग थोड्याने आपण येऊन बसायचं, तो चहा प्यायला गेला की. जर तो कमी काम करत असेल तर मी जास्त काम का करायचं? आपण कशा करता काय करतो, स्पर्धा करणं. म्हणून प्रत्येक गोष्टीला विधी आहे आणि प्रत्येक गोष्टीचा विधी बाजूलाही सारता येऊ शकतो. जिथे बाजूला सारता येऊ शकतो ते जर दंभानी केलं किंवा फळाची इच्छा धरून केलं की मग तेच कर्म राजस यज्ञ होतो. आणि तामस यज्ञ म्हणजे कसलाच विधी नाही, निषेध नाही, मंत्रहीनम अदक्षिणम, दुसऱ्याविषयी कुठेही थोडाही कृतज्ञ भाव नाही, तोच तामस यज्ञ होतो. एवढंच याच्यात सांगितलेलं आहे. विधीपूर्वक जे करणारे असतात ते सश्रद्ध असतात. विधीपूर्वक कर्म करणारे हे नेहमी श्रद्धेनी युक्त असतात. अगदी पारंपरिक पद्धतीने जर म्हणायचं झालं तर विधी म्हणजे शास्त्रांनी सांगितलं ते, जे शास्त्रोक्त आहे तो विधी, जे शास्त्राच्या बाहेर आहे तो अविधी. शास्त्र याचा अर्थ पूर्वी होऊन गेलेले जे महात्मे आहेत त्यांनी बसून दिलेली घडी म्हणजे शास्त्र, बाकी शास्त्र म्हणजे दुसरं तिसरं, शास्त्र म्हणून काही नाही. आणि धर्माचा आणि यज्ञाचा संबंध गृहीत धरून भगवद्गीता चाललेली आहे. धर्माचं जे आचरण आहे यज्ञ म्हणून केलं जाणारं हे विधीपूर्वक असावं. कोणत्याही धर्मामध्ये शास्त्र हे अभिप्रेत समजलं जातं. म्हणून एखादं काम करत असताना ते काम कसं करावं याच्या ज्या सूचना असतील तर ते शास्त्र समजा. मी बँकेत काम करत होतो तर आमच्याकडे मॅन्युअल ऑफ इन्स्ट्रक्शन्स होती. प्रत्येक काम करायचं तर त्याचं मॅन्युअल काय त्याप्रमाणे काम करणं हे समजा त्या कामाचा विधी झाला. आणि प्रत्येक कामाचा विधी याचा अर्थ ते काम तशा शिस्तीत होण्याकरता ती गोष्ट आवश्यक असते. जर तो विधी सोडला, काही जर त्याच्यातल्या पायऱ्या वगळल्या गेल्या तर काहीतरी चूक होण्याची शक्यता असते. म्हणून अविधीपूर्वक करण्याचा आग्रह करणारे किंवा दंभानी भलतच काहीतरी डोक्यात घेऊन करणारे हे नेहमी चुका करण्याची जास्त शक्यता असते. आणि तथाकथित केवळ धर्माचं जर म्हणायचं झालं तर सश्रद्ध माणूस पूर्वीच्या महात्म्यांनी सांगितलंय आणि ते जर विधीत लिहिलेलं असेल तर ते योग्यच असणार. त्यांनी उगीच का सांगितलेलं आहे, त्यांनी सांगितले त्याप्रमाणे करू आपलं जास्त डोकं चालवण्याचं कारण नाही अशा श्रद्धेनी करतो. आणि धर्माबरोबर गीता हे मोक्षदानी शास्त्र असल्यामुळं सद्गुरूंनी सांगितलं ते विधीचा अर्थ तोही होऊ शकतो. ज्या अर्थी सद्गुरूंनी सांगितलं आणि जसं सांगितलं तसं पार पाडायचं. सद्गुरूंनी जे सांगितलेलं आहे ते आपल्या हिताकरताच सांगितलेलं असेल आणि ते बरोबरच असणार, आपल्या कल्याणाचंच असणार अशा भावनेने ती गोष्ट करत राहणं. तसंही पाहायचं झालं तर शास्त्रविधीला झुगारून देणं ही जी प्रवृत्ती आहे ही प्रवृत्ती अश्रद्धेतूनच निर्माण होते. जसं श्रद्धेतून सात्विकतेचा उगम होतो तसा अश्रद्धतेतून आणि दंभातूनच राजस आणि तामस गोष्टींचा उगम होतो. त्यामुळे समोर आलेली जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या विचारावरून तिच्या श्रद्धेवरून तिची धर्मशीलता देखील लक्षात येईल. तसंच तिच्या श्रद्धेवरून ती सद्गुरूंनी सांगितलेलं किती आचरण करणार आहे हेही लक्षात येईल. आणि त्याच्या वितंडवादावरून त्याच्या तार्किक अशा प्रश्नांवरून त्याचं समाधान केलं जाईल. सद्गुरू त्याचं समाधान करतील पण तर्क सतत उभा करणारा कायमच तर्कनिष्ठ राहिल्यामुळं आणि श्रद्धा नसल्यामुळं त्याला आज ना उद्या शास्त्रांविषयी देखील संदेह निर्माण होण्याची शक्यता असते, शक्यता आम्ही म्हणतो. तसंच व्यक्तीविषयी म्हणून सद्गुरूंविषयी देखील अश्रद्धा निर्माण होण्याची शक्यता असते. कारण तुमच्या तर्काला जेव्हा पटतं आणि तुम्ही एखाद्याचं मान्य करता तेव्हा तुम्ही त्याला अनुसरत नसता तर तुमच्या तर्काला अनुसरत असता. तुम्ही सद्गुरूंना अनुसरत नसता तर सद्गुरू जे सांगतात ते तुमच्या तर्कात बसत असल्यामुळे तुम्ही करता, म्हणजे तुम्ही तुमच्या तर्कावर बरोबर टीक केलेली आहे, सद्गुरूंच्या सांगण्यावर नाही. आणि जेव्हा तुम्हाला असं लक्षात येतं की आपला तर्क जे सांगतो आहे ते आणि शास्त्र जे सांगतं आहे ते अथवा सद्गुरू जे सांगत आहेत ते याच्यामध्ये फरक पडतोय, तेव्हा तुम्ही तुमच्या तर्काला पकडून ठेवता आणि शास्त्राला सोडून देता. तुम्ही तुमच्या तर्काला पकडून ठेवता आणि सद्गुरूंना सोडून देता. विनोबांचं बहुतेक विचारपोथीमध्ये एक वचन आहे की जर शास्त्रांनी सांगितलं, जर शास्त्र वचन आहे त्याप्रमाणे सत्पुरुषाचं वचन नसेल. ऐका नीट काय म्हणतात ते. शास्त्र वचन आणि सद्गुरू वचन याच्यामध्ये जर भेद असेल तर मी सत्पुरुषांचा ऐकेन. आणि आधी ते कंसात असं म्हणतात, जर शास्त्र वचन आणि सद्गुरू वचन याच्यात भेद असेल कंसात जसा जे अशक्य आहे असं म्हणतात, पण जर आढळला तर मी सत्पुरुष काय सांगतात ते ऐकेन. कारण शास्त्र वचन ही मॅन्युअल ऑफ इन्स्ट्रक्शन सारखीच असतात, कितीही म्हटलं तरी त्याला जिवंतता नसते. पूर्वी होऊन गेलेल्या व्यक्तींनी त्यांच्या अनुभवाच्या आधारावर जे लिहून ठेवलेलं असतं ते काळ मान परिस्थितीप्रमाणे देश काल मानाप्रमाणे एखाद वेळेला बदलू शकतं. अशा वेळेला त्या त्या काळामध्ये उपस्थित असलेल्या संतांचं मी ऐकेन असं विनोबा म्हणतात. मी हे आशा करता सांगतोय की राजस यज्ञ आणि तामस यज्ञ आणि सात्विक यज्ञ आपला तर्क, आपली श्रद्धा, आपलं आचरण, आपल्या ठिकाणी असणारा दंभ किंवा कर्तव्य काय आणि अकर्तव्य काय याचा आपला निर्णय, जसं अर्जुनाला कर्तव्य भयानक वाटायला लागलं म्हणून लढणार नाही म्हणायला लागला, कर्तव्य म्हणून समोर असलेली गोष्ट नेहमी लोभाचं वाणी असेल असं सांगता येत नाही. अशा वेळेला कर्तव्य आणि अकर्तव्य याच्यामध्ये गोंधळ होऊ शकतो. तसंच कधी कधी श्रद्धा बाजूला ठेवावीशी वाटते, तर्क बलिष्ठ झाला तर आपल्या स्वतःच्या फायद्याकरता म्हणून दक्षिणा देऊ नये असं वाटतं, चार पैसे वाचतील किंवा द्यायची असेल तर कमी द्यावी असं वाटतं, बाकीचं जिथं तुमचा इलाजच नाहीये तिथं तुम्ही हवा तेवढा खर्च करू शकता करता, पण नेमकं दक्षिणेच्या ठिकाणी तुम्हाला असं वाटतं की जरा जास्त जात आहेत. म्हणून हे जे निर्णय आहेत, परवाच मला कोणीतरी विचारलं की कोणता गोंधळासारखी गोष्ट करावी का कोणाचा तरी मेसेज आला होता, मला असं वाटतं की ते गोंधळ करणारे आहेत, ते दारू पितात, त्यांचं वर्तन बरोबर नसतं, आणि मलाही माहिती आहे की तुमच्याकडे गोंधळ करायला आलेले लोक बाहेर बसून बिड्या ओढत असतात आणि मग नंतर घरी येऊन ते वाजून गोंधळ करून जातात. मी असं म्हटलं की तुम्ही गोंधळ त्या लोकांना जर तसं घरात घ्यायला नको वाटत असेल, मी केंद्राला दान देऊ का? केंद्राला नका देऊ. तुम्ही तिथं 5,000 जर गोंधळ करणाऱ्याला देणार असाल तर 1,000 द्या, त्यांना न बोलवता द्या. ती संस्था टिकायला पाहिजे म्हणून द्या. पौरोहित्य ही संस्था टिकायला पाहिजे म्हणून तुम्ही द्या. केवळ कॅसेट लावून गणपती बसवायचा असं करू नका. बसवा, कॅसेट लावून, कारण गुरुजींचं काम कसं असतं की महापूर यावा त्याचा गावाला उपयोग काही होत नाही, पाणी वाहून जातं. तसं एके दिवशी एका व्यक्तीच्या शक्तीला मर्यादा असते, तो किती ठिकाणी आणि ठराविक वेळेत वेळेवर जाऊ शकणार. पण तुम्ही कॅसेट लावून गणपती जरूर बसवा, पण दक्षिणा द्या. ती संस्थाही टिकली पाहिजे. दक्षिणा वाचवण्याकरता हे करू नका. माझं असं म्हणणं आहे की ही तरलता आहे, ही संवेदनशीलता आहे. हे जे यज्ञ, दान, तप, सात्विक यज्ञ, राजस यज्ञ, तामस यज्ञ, आत्ताच्या काळाच्या ओघामध्ये याचे अर्थ आपल्याला शोधले पाहिजेत, आणि ते शोधून त्याचं वर्तन करणं, आपली पारमार्थिकता जपण्यासाठी हे आपण करणं गरजेचं आहे. तुम्ही घरी श्राद्ध करू नका, पण गुरुजींना दक्षिणा द्या असं मी म्हणेन. मग श्राद्ध गुरुजींनी घरी येऊन केलं असतं तर किती घेतले असते? 1,000 रुपये घेतले असते तर तुम्ही 200-500 तर द्या. देणं हे तुमचं कर्तव्य आहे, ते वाचवण्याचा हेतू नको. काहीतरी तुम्ही द्या, मग ते कर्म सात्विक कर्म होईल, मग तो यज्ञ होईल. भगवंतांना एवढंच सांगायचंय. बाकी धर्म या नावाखाली बरंच सांगितलं जाऊ शकतं. तसा यज्ञ समाजाच्या दृष्टीने जर म्हटलं तर समर्थांनी म्हटलं की कित्येक प्रपंची जन अखंड वृत्ती उदासीन नीती न्याय लक्षण दंडळेना. अतिशय नीतीनी चालणारे, न्यायानी चालणारे, खरं वागणारे, खरं बोलणारे, कधीही चुकीचं आचरण न करणारे, नेहमी दुसऱ्याचं हित होईल असं वागणारे, हे सगळे चांगले समाजहिताकरता, समाजधारणेकरता. ते भले परमार्थ करत नसतील, एवढी एकच कसोटी नाहीये की आम्ही ध्यानाला बसतो आणि ते कुठं ध्यानाला बसतात, आम्ही श्रवणाला येतो आणि ते कुठं श्रवणाला येतात. एवढीच कसोटी जगात ठेवू नका. आम्ही गीता वाचतो ते कुठं गीता वाचतात. जर ते आचरणाने उत्तम असतील तर त्यांच्यामुळे समाज टिकून आहे, अशा लोकांमुळे समाज टिकून आहे. म्हणजे मानवानी आपल्या कर्मांच्या योगानी अन्य मानवांची सेवा करणं हे ते करताहेत. ते पर्यावरणाची सेवा जर करत असतील, निसर्गाची सेवा करत असतील, तर ते भले लोक असतील. ते पशु पक्ष्यांची भूतदयेनी सेवा करत असतील तर ते भले लोक असतील. हे सगळे यज्ञ करणारेच आहेत आणि सात्विक यज्ञ करणारेच आहेत. त्यांनी अमान्य केलं तरी चालेल, आम्ही यज्ञ करतो, पण भगवंतांच्या परिभाषेमध्ये ते यज्ञ करणारेच आहेत. कारण कर्म आणि यज्ञ हे बरोबरच आहेत. भगवंत कर्मालाच यज्ञ असं म्हणतात आणि त्याच्यामध्ये जो नियत कर्म किंवा स्वधर्म कर्म करतो त्या स्वधर्म कर्माला तर ते यज्ञच म्हणतात. मगाशीच मी म्हणलं, स्वधर्म जो बापा तो नित्य यज्ञ जाणपा. आणि त्या स्वधर्म यज्ञाबरोबर जे साधनेची विशेष कर्म करतात, ज्याला चौथ्या अध्यायात भगवंतांनी विकर्म म्हणून संज्ञा दिलेली आहे, ही साधनेची कर्म करणारे म्हणजे विकर्म करणारे हे यज्ञच करतात. चौथ्या अध्यायात त्याचं वर्णन ब्रह्मार्पणम ब्रह्म हवी ब्रह्माग्नौ ब्रह्मणा हुतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्म कर्म समाधिना असं म्हणून केलेलं आहे. हे सगळं ब्रह्मस्वरूप आहे हे जाणून स्वधर्म कर्म करणारे आणि साधनेची कर्म करणारे. आणि तेव्हा भगवंतांनी द्रव्य यज्ञ हा, तपो यज्ञ हा, ज्ञान यज्ञ हा, तथा अपरे स्वाध्याय ज्ञान यज्ञाश्च यतय संशितव्रता कितीतरी यज्ञ सांगितलेले आहेत. प्राणाचा अपानामध्ये, अपानाचा प्राणामध्ये, संयमाग्नीमध्ये, इंद्रियांचा यज्ञ करणं. आणि असा यज्ञ आचरत असताना ध्यान यज्ञ करणं, मनाचा यज्ञ करणं म्हणजे मनरहितता. प्राणांचा यज्ञ तिथं साधला जातो, प्राण लीन होऊन जातात. अशा साधनेचं वर्णन केलेलं आहे. हे स्वधर्म कर्म करणारे अधिक विकर्म करणारे, म्हणजे साधनेची कर्म करणारे हे हमखास मोक्ष प्राप्त करतात असं भगवंतांनी सांगितलं. कर्म अधिक विकर्म म्हणजे साधनेची कर्म बरोबर अकर्म म्हणजे अकर्म आत्मदशेचा तो अधिकारी होऊन जातो. म्हणून भगवंतांनी तिथं कर्मणी अकर्म या पश्येत, आपल्या कर्मामध्येच आत्म्याची अकर्मदशा जो पाहतो, अकर्मणीच कर्म यहा. आणि आपण अकर्ता अभोक्ता अशी आत्मस्थिती असताना देह मन बुद्धी कर्म करते असं जो पाहतो, स बुद्धिमान मनुष्येषु, तो खरा बुद्धिमान, स युक्त हा कृत्स्न कर्म कृत असे उद्गार काढले. हे तुलनात्मक तीन जे श्लोक आहेत त्याच्यामध्ये महत्वाकांक्षा विरहित आणि अहंकार विरहित होऊन कर्तव्य भावनेनी जे कर्म करतात, समाजाची सेवा करतात, ते सात्विक यज्ञ करतात. जे कर्म करतात, साधनेची कर्म करतात, तेही सात्विक यज्ञ करतात आणि त्या यज्ञानी ते मोक्ष देखील प्राप्त करतात. ते त्या त्या कर्मातला उत्तम विधी सांभाळतात. तर राजस यज्ञ करणारे एक वेळ विधी सांभाळतील पण दंभपूर्वक करतील, फळाची इच्छा धरून करतील, फळ मिळणार नसेल तर करणारच नाहीत. मान सत्ता किंवा काय संपत्ती हेच त्यांचं उद्दिष्ट असेल तर या कर्मांना राजस यज्ञ असं म्हटलेलं आहे आणि अविधीनी केलं जाणारं मंत्ररहित दक्षिणारहित श्रद्धारहित अशा कर्मांना म्हणजे यज्ञाला त्यांनी तामस यज्ञ असं म्हटलेलं आहे. याच्यावरचं ज्ञानेश्वर महाराजांचं निरूपण हे तिन्ही श्लोक मिळून एकत्र निरूपण करायचं असं ठरवलं होतं. पाऊण तास कसा गेला कळलं नाही. याच्यावरचं ज्ञानेश्वर महाराजांचं निरूपण आपण पुढच्या वेळेला पाहू. फार सुंदर ओव्या लिहिल्यात, तरी एकू प्रियोत्तमू वाचोनी वाढो नेदी कामू जैसा का मनोधर्मू पतिव्रतेचा. पतिव्रता कशी कर्म करते आपल्या पतीखेरीज अन्य ठिकाणी काम वाढणार नाही निर्माणच होणार नाही अशा पद्धतीने राहते तशा भावनेनी सात्विक करता कर्म करतो असं ते म्हणतात. काय म्हणतात पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शांतिः शांतिः शांतिः. हरी 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 हरी. ज्ञानोबा माऊली प्रभु स्वामीजी स्वामीजी हरी. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल. श्री ज्ञान देव तुकाराम. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि हरि हरि.
श्री राम कर निवेदन आहे. पुढील बुधवारी रात्री 9:15 वाजता गणेशपुरम येथे परमपूजनीय स्वामीजींचं ज्ञानेश्वरीवर प्रवचन होईल.